93.5 Red FM pe.
Alare ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम. संग्राम बोलतो पुणेकर खुलतो मध्ये. तुम्हाला हे माहिती आहे का की आता वसंत ऋतू नावाचं काहीतरी असतं. लहानपणी शाळेच्या त्या कवितेत वगैरे तुम्ही ऐकलं असेल. आणि वसंत ऋतू खरं तर आता आलाय हे मलाही कसं कळालं तुम्हाला सांगतो. पेपरमध्ये किंवा कोणाशी बोलण्यात वसंतोत्सव वगैरे असे काही शब्द आल्यावर म्हणणार हे खरंच की सीझन बदलतोय नाही. आता मला बेसिकली काय म्हणायचंय की आपण शहरात राहतो आणि त्यामुळे आपलं आणि निसर्गाचं नातं पूर्णपणे तुटल्यासारखं झालंय का. आपल्याला सीझन कसं, आपण जर गावाला शेतकरी किंवा त्याची उपजीविका त्याची असते म्हणूनच नाही, पण इन जनरल तो निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे ऋतू बदलतोय. झाड, फळ, फुलं, प्राणी, पक्षी हे सगळे त्याला सारखी क्लूज देत असतात. पण ते आता इकडे शहरात राहताना नाही ना पटकन कळत आपल्याला. का कळतं तुम्हाला? काही लोक असतीलही की छोटीशी त्यांची गार्डन असते आणि त्यातनं ते सगळा निसर्ग फुलवतात, त्या सगळ्याचा आस्वाद घेतात. तुमचं काय सिच्युएशन आहे मला सांगा. 6608093 माझा नंबर आहे. तुमचं आणि निसर्गाचं नातं शहरात राहिल्यामुळे तुटलंय की ते तुम्ही जोपासताय, काहीतरी करताय त्याच्यासाठी. 6608093 दॅट्स द नंबर. अर्थात सगळ्यात चांगल्या उत्तरांसाठी हार्डकोरच्या कॉन्सर्टचे भरपूर पासेस माझ्याकडे आहेत. ते मला आता पटापट द्यायचेत, कारण आता येत्या रविवारी ती कॉन्सर्ट आहे. मग तुम्ही कधी पासेस जिंकणार, कधी येऊन इथे कलेक्ट करणार वगैरे, त्यामुळे आजच्या आपण सगळी विलेवाटच लावून टाकू त्याची. कमिंग अप इन जस्ट अ मिनिट. मी आहे संग्राम. 93.5 रेड एफ एम बज जाते रहो.